चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीला परवानगी। देशात कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर फार मोठा दुष्परिणाम झाला आहे। शेती आणि शेतकऱ्यांनाही कोरोनामुळे असंख्य अडचणींना सामोरं जावं लागत आहे। हवामानानंही शेतकऱ्यांना चांगली साथ दिली नाही। शेतकऱ्यांची ऊस तोडणी सुरू आहे, पण सतत सुरू असणाऱ्या पावसानं त्यांच्या अडचणीत भरच टाकली आहे। शेतात उभ्या असलेल्या पिकांवरही लॉकडाऊनचा मोठा परिणाम होत आहे। अशी परिस्थिती पाहता प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। सरकारनं शेतकऱ्यांना पीक कापणीसाठी सूट दिली आहे। याबाबत बोलताना केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात कापणी करावी, तो माल बाजारात विकावा। सरकारनं शेतकऱ्यांना ही सवलत दिली आहे। ऊस शेतकऱ्यांबाबत बोलताना मंत्री म्हणाले, ऊस शेतकरी ही कोणत्याही अडथळ्याशिवाय ऊस तोडणी करू शकतात आणि साखर कारखान्यांमध्ये घेऊन जाऊ शकतात। कृषी मंत्री म्हणाले, ऊस शेतकरी ऊस घेऊन जात असताना लॉकडाऊनमुळे त्यांचा ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीमध्येच राहिला, पण आता सरकारनं शेतकऱ्यांना सवलत दिली आहे। यामुळे उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या ऊस उत्पादक राज्यामध्ये कारखान्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। ऊस पुरवठा बंद झाल्यामुळे बरेच कारखाने बंद होते, ते आता पुन्हा सुरू होतील। यामुळे ऊस शेतकरी आणि साखर कारखान्यांना आर्थिक फायदा होईल।